फार सुंदर एक्सप्लेनेशन, बऱ्याचशा सूक्ष्म गोष्टी ज्या की बऱ्याच लोकांच्या मनात आहेत पण त्यांना त्याचं उत्तर म्हणजे का कराव्या हे तुम्ही आज खूप छान सांगितलं. तर त्याच्यामध्ये मला एक शेवटी जे प्रसाद बद्दलचं जे तुम्ही सांगितलं ते मला प्रश्न विचारला की आज आता जे इस्कॉनमध्ये ट्रेंड चालू आहे की केटररला बोलून स्वयंपाक करणे आणि केटररच्याच तिथं माणसांना उभं करणे आणि त्यांच्याकडून त्यांना सर्विंग करणे, मग ते त्याच्यासाठी काय उपाय आहे? आणि ते म्हणजे त्यांना जर प्रश्न विचारला तर की आमच्याकडे काही भक्त नाही आहेत तेवढे सेवा करण्यासाठी, आणि मग त्याला त्याचं काय करावं?
आपण आधी चर्चा करू आदर्श काय त्याची आणि मग काय शक्य आहे त्याची चर्चा करू, है ना. कारण प्रत्येक गोष्टीला एक एक दोन पैलू असतात. एक पैलू असतो म्हणजे बेस्ट काय, आणि आपल्याला आपण कदाचित बेस्ट अवस्थेत नसू पण आपल्याला माहिती पाहिजे की बेस्ट काय आहे, सगळ्यात श्रेष्ठ वस्तू काय ते आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे, परंतु पोचण्याकरता काय करायला लागेल हा वेगळा विषय आहे, आणि आदर्श नॉलेज हा वेगळा विषय आहे. तर आदर्श काय सांगतं ते नीट ऐकून घ्या. म्हणजे आपल्याला आज किंवा 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर ते करायचं आहे. तर आदर्श काय आहे की वैष्णव ब्राह्मण ब्राह्मण दीक्षित वैष्णव यांनी जेवण बनवावं आचारी म्हणून, त्यांना हेल्प करणारे लोकं पण भक्तच असावी, 16 माळा करणारी आणि वाढणारी लोकं सर्वश्रेष्ठ भक्त मंदिरात कोण आहेत म्हणजे त्या ठिकाणी हू इज सिनियर मोस्ट, त्यांनी ते वाढायचं आणि ठरवायचं आधीच प्लॅन करून की आपल्याला काय परवडतं आहे आणि काय बनवायचं आहे आणि कुठेही तिथे आकडता आत असता कामा नये. सरळ असते वाढणारी माणसं पाहिजेत, त्या भावनेची माणसं त्या भावनेने वाढणारी असायला पाहिजेत, हे आदर्श झालं. आता आपल्याकडे ना जवळजवळ 35 सेंटर्स आहेत. हेच ह्यात ह्यात कोणा काय प्रश्न आहे का? आदर्शामध्ये कोणा काय शंका आहेत? ही आपली आदर्श स्थिती आहे. म्हणजे आपल्याकडे इतके ब्राह्मण देखील भक्त असले पाहिजेत की DT वर्षी करायला पण भरपूर आहेत, तिथे पण भरपूर आहेत आणि वाढायला पण भरपूर आहेत आणि श्रेष्ठ भक्त जे पण अवेलेबल आहेत वाढायला आणि धन पण प्रचूर आहे आणि काही कमी नाही. ही आदर्श स्थिती आहे, पण ती डे वनला नसते. डे वनला कोणी एकतर एक कोणतरी ब्रह्मचारी येतो तिथे राहायला येतो भाड्याने घर आहे कुठेतरी आणि कशातरी प्रचार करतो आणि 4 लोकांना उभं करतो आणि हळूहळू सेंटर आणि हळूहळू जन्माष्टमी हळूहळू ते उभं राहतं. तर त्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये कदाचित भक्त लोकांना ती सुविधा नसेल, त्यांना माहिती आहे सगळं वाचलं त्यांनी पण नाही तिथे अवेलेबल. आणि त्यावेळी कशी असते ना, जन्माष्टमी ही सगळ्या मंदिरात जन्माष्टमी असते त्यावेळी, तर तिकडनं भक्त मागू शकत नाही, त्यांना पण तिथे ते हवं असतात ना त्यांचे भक्त. म्हणजे आपण दुसऱ्याकडून माणसांना बोलू शकत नाही कारण तिथे ते एंगेज असतात. मोठा उत्सव असतो, जेवण मोठं असतं, म्हणजे एरवी जर 100 लोक असेल तर त्याविषयी 500 लोकांचं असतं किंवा 1000 लोकांचं असतं, त्यामुळे त्यांनाही ज्या वाढीव मॅनपॉवरची गरज असते तिकडे. तर त्यावेळी त्या प्रसंगाची सोय म्हणून आपण बाहेरचं केटर मागू शकतो, पण शक्यतो ना 2 भक्त का होईना वाढायला उभे असले पाहिजेत, किंवा ते प्रत्येक आयटमवरती उभे आहेत पण आपण कमीत कमी देखरेखी करता ते उभं राहायला पाहिजे. जसं माझ्या मुलीचं लग्न होतं आणि 4 काउंटर होते आणि प्रत्येक काउंटरवरती 10-10 आयटम होते, तर 40 माणसं माझ्याकडे कुठे उभे आहेत माझी आणि मी कुठे प्रत्येक ठिकाणी उभं राहणार, पण माझी भक्त मंडळी प्रत्येक काउंटरवरती 2-2 माणसं उभी होती प्लेट द्यायला आणि बघायला कुठे काय संपत आहे का ते टाकायचं आहे परत ते वाढायला किंवा नीट वाढण्याकरता वगैरे देखरेखी करता माझी भक्त लोकं अशी मागे पुढे करत होती. म्हणजे एका दृष्टीने मी आणि माझे प्रतिनिधी तिकडे उभे होते पण वाढायला तिकडे केटररची माणसं होती. कारण प्रॅक्टिकली जर 1200 माणसं जेवणार असतील लग्नामध्ये 10-10 आयटम तर ते कसं शक्य आहे? प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणाला उभं करणं आणि प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणाला वाढायला लावणं इम्पॉसिबल आहे. तर म्हणून ती झाली प्रॅक्टिकल अवस्था. आता मध्येच काय आलं, अचानक काय आलं, गर्दी कमी झाली लाईन म्हणून एक काउंटर बंद केला, मग तिकडचे काही उरले माणसं ह्या काउंटरला आली आणि त्याचा नंबर लागण्याआधी तो काउंटर बंद करण्यात आला केटररतर्फे, मग ती माणसं सेकंड लाईनमध्ये 3रा लाईनमध्ये गेली. ती लाईनमध्येच उभी आहेत, म्हणजे त्यांना त्यांचा काय दोष नाही, ते उभी आहेत आपली, पण त्यांचा नंबर यायच्या आधीच तो काउंटर बंद केला जातो कारण माणसं नाही आहेत म्हणून. अशा प्रकारे अपराध होऊ शकतात. तर त्याकरता आपल्याकडे मॅनपॉवर कमी असली तरी सुद्धा काही माणसं आपले तिकडे नेमणं आवश्यक आहे. तुमच्याकडे किती माणसं कमी असतील ना, तरी एक जबाबदार व्यक्ती तिथे असलीच पाहिजे बघायला. कारण तुम्ही यजमान आहात शेवटी, तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुमची अडचण आहे म्हणून बाहेर तुम्ही कॅटरर मागवले, जेवण मागवलं, सगळं ठीक आहे. पण वाढायच्या वेळी थोडं वैयक्तिक व्यक्तिगत लक्ष असणं खूप आवश्यक आहे. नाही तर लोकांना बोलवायची गरजच काय, नकाच बोललो ना. तुम्ही छोटेखाने कार्यक्रम करा 25 लोकांमध्ये, पण तुम्ही मोठा कार्यक्रम करणार असाल, तुमची इच्छा असेल की लोकांनी यावं मोठ्या संख्येने, तर मग आपल्याकडे जी तटपुंजी मॅन पॉवर आहे त्यात पण बुद्धिपूर्वक विभाजन करणं आवश्यक आहे. एक महत्त्वाची व्यक्ती इकडे, एक अभिषेकाला, एक काउंटरवरती प्रसादाच्या, एक इकडे तिकडे, असं आपल्याला महत्त्वाच्या ठिकाणी उभं करणं आवश्यक. तर मी असं म्हणणार नाही की भाई तुमच्याकडे तुम्ही जर तुमच्या नाईलाजाने जर बाहेरचे कुक्स आणले तर तो संपूर्णपणे चुकीचं असं म्हणता येणार नाही. कारण का, ते प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. नाहीतर मग तुम्हाला समजा हाय स्टँडर्ड मेंटेन करत असेल ना, मग तुम्ही तो प्रोग्राम मोठा करूच नका. आपल्या घरच्याच भक्तांना बोलवा आणि लहानसा कार्यक्रम करा आणि संपवा. मग ते आमच्या जन्माष्टमीला 1000 माणसं आली काही गरज नाही. तुमच्या किती भक्त आहेत, 150 भक्त आहेत, तर तुम्ही या, त्यातले 10 लोक जेवण करा, तर 10 लोक आपापला ते एक प्रोग्राम करा शांतपणे. जेव्हा कधी तुमची माणसं वाढतील तेव्हा तुम्ही 5-6 लोकांना बोलवा. तर त्याकरता ते कुशल नेतृत्व असणं आवश्यक असतं पूर्वी. आणि कसं आहे ना, मूड किती आपला इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आपला मूड काय आहे की वी वॉन्ट टू सर्व पीपल, आणि तो मूड सगळ्यांनी वाटून घेतला पाहिजे. फक्त एकाच माणसाला तर माहिती आहे की मला सेवा, बाकी सगळे लोक व्यवहार बघतायत आणि आपला काय न्यायला ते बघतायत. तर कुठचाही कार्यक्रम आपण आयोजित करण्याआधी आपली मीटिंग घेणं आवश्यक आहे. आपली विजन काय आहे, आपला उद्देश काय आहे, आपण कशा भावनेत तो करायचा आहे हे पहिलं लोकांना समजणं आवश्यक आहे. नुसतंच आपलं फक्त करायचं, मोठं मोठं करायचं, लोकांना काही ठाऊकच नाही त्या काय भावना कशी असली पाहिजे आणि काय आपण ठरवलं आहे आणि कसं करायचं आहे, अभिषेक कसा करायचा आहे, लोकांना सगळ्यांना बोलवायचं आहे का फक्त ब्राह्मणांनी करायचं आहे, हे सगळी जी आहे ना स्ट्रॅटेजी, ही प्रत्येक महत्त्वपूर्ण व्यक्तीला माहीत पाहिजे की आपलं आपण काय स्थितीमध्ये आहोत आणि आपण काय निर्णय घेतला आहे आणि त्या स्थितीमध्ये बेस्ट कसं करता येईल, हे सर्वांना ती भावना वाटली पाहिजे आपण आधी. द आयडिया शुड बी डिस्ट्रीब्युटेड, मग त्यात गडबड नाही होत. आपलं काय होतं, लॅक ऑफ कम्युनिकेशन. मग तो काय, तो भाडोत्री मनुष्य काळा काळा कुठं नांगळ केलेला तो असा वाढतोय आणि तो बघतोय की भिकारी आले जेवायला आणि तो वैष्णवांना वाढतोय का, कम्युनिकेशन ठीक नाही. आता बघा, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये 12 लोकांचं आपलं कोणी केटर नाहीच आहे अवेलेबल वैष्णव. मग आमच्या गावचा एक केटर आणला मी, पण त्याच्याकडे माणसं थोडी ब्राह्मण आहेत. माणसं तर तशीच ना, आंघोळ न करता टमाटो कापणारी आणि टमाटो खाता खाता कापणारी अशी माणसं. मी काय केलं, मी सकाळी 7 माझी एक मंडळी पाठवली, 7 लोकांची भक्त मंडळी, आणि त्या सर्व लोकांना आंघोळ करायला लावली एकदम योजनाबद्ध रीतीने की आपको स्नान करना ही है भले लेट हो जाए, स्नान किए बिना किचन में एंट्री नहीं करना आपको. तो काय करणार, कारण आम्ही ते तेव्हा था ना केटर आमच्या जातवाला, उसको बोल के रखा था हम लोग ऐसा करने वाले, आप सबको बोल के रखो आएंगे सुबह. म्हणाला एक कोण येते सगळ्या जात असता, आली आमची टीम तिथे आणि त्यांनी त्यांना आंघोळ करायला लावली. आणि त्यांना ज्या ठिकाणी ते आहे ना त्यांचं किचन, तिकडे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आम्ही स्थापन केले आमच्या घरचे देऊन कुठेतरी ठेवले देऊन. आणि त्या ठिकाणी राधाकुंड श्यामकुंडचं पाणी शिंपडलं आणि गोवर्धन रज आणि ब्रजरज ही सगळी शिंपडली आणि त्यांना सगळ्यांना आरतीला बोलवलं. त्यांच्यासमोर जगन्नाथ बलदेव सुभद्राची आरती केली किचनमध्ये, त्यांच्या म्हणजे त्या टेंटेड किचनमध्ये. आणि त्यांना सगळ्यांना राधाकुंड श्यामकुंड जळ त्या गुलाब जलामध्ये टाकून त्यांच्यावर शिंपडलं आणि त्यांना महाप्रसाद कुठनं आणलेला, सोन पापडी प्रसाद महाप्रसाद फ्रॉम गोवर्धन गिरिराज मिष्ठान भंडार, तो त्यांना सगळ्यांना खायला घातला आणि सांगितलं की आता आपण कीर्तन करू. आणि सगळ्यांनी एवढं कीर्तन केलं आम्ही. हे सगळं कार्यक्रम त्यांचं पहिला टमाटो कापायच्या आधी झालं. त्याच्यानंतर आम्ही तिथे अर्धा तास कीर्तन केलं आणि बोला आम्ही हो जाव सुरू. आणि तिकडे प्रभुपादांच्या चांगल्या साऊंड सिस्टीममध्ये कीर्तन लावलं आणि दर 3 तासांनी तीच टीम पुन्हा यायची आणि लाईव्ह कीर्तन करायची त्यांना थांबवून. आणि परत जायची काही कामं करण्याकरता, मल्टीटास्किंग, परत याचीमध्ये ठरल्यावेळी परत कीर्तन करायची. असं कीर्तन करत 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 10 तास त्यांनी ते ऐकत 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 जेवण बनवलं. सो व्हॉट आय हॅव डीड, आय डन, माणसं तीच, पण मी त्यात काहीतरी प्रयत्न केले की बाबा त्यांची कॉन्शियसनेस कशी वरता आणता येईल. कारण त्याच केटरनी आदल्या लग्नामध्ये, एका लग्नामध्ये जेवण दिलं होतं, आम्ही सगळे लोक एकदम डोक्याला हात लावला, बाप रे हाच केटरर, आणि हाच केटरर माझ्या मुलीचं लग्नात जेवण देणार, कसं चालेल सगळं हे, स्टँडर्ड ऑफ कुकिंग आणि टेस्ट इज नॉट गोइंग टू बी ॲक्सेप्टेबल. म्हणून आम्ही सगळे शक्कल लढवली आणि ती अंमलात आणली, आणि आम्हीच ते बघितलं तिथं ती टेस्ट कशी वरती आली त्या प्रसादाची. आणि प्रत्येक आयटम म्हटलं काही खायचं नाही, टमाटो कापताना खायचं नाही, कुठची तोंडली खायची नाही, काहीच खायचं नाही, सगळं नैवेद्याचं जेवण आहे. आणि समोर ती व्यक्ती येऊन प्लेट घेऊन जाते आणि नैवेद्य करून परत आणते आणि मिक्स करते, सगळं त्यांनी बघितलं सर्व. ते पण हैराण झाले सगळे. तो मेन आमचा गावचा तो होता ना केटरर, तो पण खूप हे झाला, प्रभावित झाला खूप, की ऐसा आजचा किसने किया नाही लग्नामध्ये कधीच. म्हटलं असंही होतं, मला खरं वाटत आहे ना, बघा तुम्ही काय आम्ही काय करतो आहे. आम्ही तिथे मंदिर स्थापन केलं होतं राधा गोपीनाथच्या मूर्तींचं, आणि त्या दिवशी वसंत पंचमी होती, नैवेद्य केले, हे स्टार्टरचे 10 आयटम आणि 21 आयटम वेगळे देवाचे बाहेरनं आणलेले, भक्तांनी बनवलेले, केटररचे 15 आयटम, ते 3-3 प्लेट मोठ्या मोठ्या भव्य तुळशी ठेवून अर्पण केलं होतं सर्व. आणि त्यांना पण महाप्रसाद दिला सगळ्या कुक लोकांना, त्यांच्या अंगावरचे राधाकुंड शिंपडलं, त्यांना बसून जेवायला घातल्यानंतर एंडला सन्मानपूर्वक. तर हे सगळं शक्य आहे, असं इम्पॉसिबल नाही आहे, बस करणं आहे तो करणं आहे, इम्पॉसिबल कुछ नाही आहे. कसं आहे ना, ते लीडरची भावना तशी पाहिजे. मी सगळ्या आयडिया अशा पेरल्या सगळ्यांमध्ये, माझ्याकडे 80 लोक होती, भक्त लोक बिचारे माझ्याकडे तर राबत होते. सगळ्यांना मी पुन्हा 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 मिटिंग घेऊन सगळं ते आयडिया समजून सांगितलं, आपल्याला असं करायचं आहे, आपल्याला पूर्ण वृंदावन निर्माण करायचं आहे, आपल्याला पूर्ण हे मध्ये 10 किलो माती तिकडून मागवली, गोवर्धन आणि बरसाना आणि वृंदावन म्हणून, राधाकुंड श्याम म्हणतो 10 गॅलन मी 2 गॅलन पाणी मागवलं, ते 20 किलो गुलाबाच्या पाकळ्या मागवल्या आदल्या दिवशी ऑगस्ट क्रांतीमधून, त्या मुंबईला पोचता गेल्या, त्याची देवावरती उधळल्या गेल्या, आणि रज रज आणि सर्व गोष्टी, गुलाबजल आणि राधावल्लभ मंदिराचं अत्तर, अशा सगळ्या गोष्टी तिथे आम्ही गोळा केल्या आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रस्तुत केल्या लोकांमध्ये. असं वातावरण जे असं होतं ना, ते आम्ही असं अपलिफ्ट केलं आणि लोकांनी ते फील पण केलं. तर शेवटी काय असतं, जागा तीच गोरेगावची आज पण आहे ती, पण त्या ठिकाणी अजूनही ते राधाकुंड श्यामकुंडचं जल आणि ती रज आहे, आणि ते शाश्वत काळापर्यंत तिथे जेव्हा लग्न होतील तेव्हा त्या लाभ सुद्धा होणार आहे. सांगायचा मुद्दा काय, की सगळ्यात मोठी जी आहे ना ती चेतना असते, भावना असते. तुम्ही किती गरीब असा किंवा श्रीमंत असा, किती तुमच्याकडे रिसोर्स आहेत नसतील पण, तुमची भावना काय आहे, ती भावना पहिल्यांदा समजून घेणे, लोकांना ती वाटणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे आणि त्यांच्यावरून ते करून घेणे हे आवश्यक असतं. मग तुम्ही कसं करता ते प्रॅक्टिकल आहे. यावर्षी बाहेरनं मागवले, पुढच्या वर्षी जास्त भक्त बनले, त्यांनी बनवलं, ही प्रगती आहे. त्यामुळे एका स्थितीमध्ये जर तुम्ही बाहेरनं मागवले तर तुम्ही कंडेम करण्यासारखं असतं असं नाही, की तुम्ही शिव्या देण्याकरता योग्य आहात की बाहेरनं का मागवले, असं नाही. आज काय प्रॅक्टिकल आहे ते आज करायचं, उद्या जर स्थिती सुधारली तर उद्या बघायचं त्यात काय आपल्याला करता येईल. पण आदर्श जे आहे ना ते वर ठेवायचं, दिसत हे आदर्श आहे, हे आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे. आणि जरूर तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल तर आज नाही उद्या तुम्ही त्या स्थितीला पोचाल, निश्चित पोचाल. आता मी सगळं जे केलं ना ते अशक्य होतं, इम्पॉसिबल होतं, पण मी निर्णय घेतला हे करायचंच आहे आपल्याला. 19 जानेवारी ते 4 फेब्रुवारी किती दिवस मध्ये उरले, 15 दिवस. त्या 15 दिवसात मी सगळी योजना आखली, सगळ्या लोकांना बोलवलं, पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं आणि ते शेवटी केलंच शेवटी ते. सो दिस इज हाऊ इट इज. हरे कृष्णा. हा विचारा ना.
मागच्या आठवड्यामध्ये आपण आनंद चतुर्दशी आणि नामाचार्य ठाकूर दिवस साजरा केला. आता प्रश्न असा आहे की आजच्या प्रवचनमध्ये आपण श्राद्ध या आपल्या कर्मकांडीचे शब्द भाग आहे, त्याच्यात प्रतिपादन केलं. आता येणारा श्रोता आहे त्याच्यासाठी ड्रग ऑफ द चॉईस कोणता आहे, नाम जप करणार तर तो, कारण ऑलरेडी हिंदू लोक आहे जप करत नाही मात्र श्राद्ध वगैरे सर्व करतात. आता इथे मुस्लिम परिवारातले आपले महान संत आहेत, त्यांनी नाम जप नाही केले. आता तुमचं याच्यात मत काय, कोणतं प्रभावी आहे असता.
अगेन सेम थिंग, आदर्श काय आहे ते आपल्याला माहीत पाहिजे, बेस्ट ऑफ बेस्ट काय असतं ते माहीत पाहिजे आपल्याला. आणि कसं आहे ना, आपण पळवाट शोधू नये कुठच्या गोष्टीमध्ये, मी आता परवाच एक प्रवचन महाराजांचं ऐकलं, हरिदास ठाकूर यांच्या विषयावर त्यांनी केलेलं प्रवचन होतं. ते म्हणाले की आपल्याला जर काहीच शक्य नसेल तर त्या व्यक्तीची आठवण करून त्याच्याकरता हरिनाम संकीर्तन करणं हे सगळ्यात बेस्ट श्राद्ध आहे. पण त्या वाक्याचा आधार घेऊन आपल्याला शक्य असून देखील न करणे आणि केवळ कीर्तन करणे ही पळवाट आणि चुकीची पळवाट आहे. ज्याला शक्यच नाही आहे त्याला त्याची गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला शक्य आहे, तुमच्याकडे साधन आहे, तर आपण ते सगळं सागर संगीत केलं पाहिजे. आणि अगेन बेस्ट ऑफ बेस्ट थिंग्स मला माहीत पाहिजे की या प्रसंगात काय करायचं आहे, या प्रसंगात काय करायचं आहे, आपलं नॉलेज पाहिजे त्या गोष्टीचं. म्हणून हरिनाम ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. त्यात सर्व गोष्ट सम्मिलित आहे, सर्व विधी, सर्व कार्य, सर्व नियम त्यात एका कीर्तनामध्ये सिद्ध होतात. ही शक्य ही खरी गोष्ट आहे. पण तरीही आपल्याकडे जर लग्न असतं तर आपण खिचडी खातो का? सांगा तुम्ही मला. अरे खिचडी कृष्णप्रसाद आहे, तर तुम्ही तूप टाका, वरून लिंबू द्या, बेस्ट ऑफ बेस्ट खिचडी करा, पूर्ण अन्न खिचडी करा, त्याच्यामध्ये अंकुरित धान्य पण टाका, त्यामध्ये सर्व टाका आणि एकदम बेस्ट ऑफ बेस्ट खिचडी गाईच्या तुपात धारेसकट त्यांना द्या. पण तुम्ही तसं करणार का? लग्न म्हटलं की तुम्ही 15 आयटम ऑर्डर करणारच करणार. कारण तुमची पत आहे ना ती पत, माझी पत आहे ती, पण माझ्यामुळेच लग्न आहे. मग ते आपण कसं करतो? उद्या तुमच्यामुळे लग्न जेव्हा होईल तुम्हाला का नाही नाही मी फक्त लोकांना प्रसाद खिचडी खायला घालणार, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. कारण ते समाजाची ती एक रीत आहे, सांप्रतची रीत आहे, ते वर्तमानाची रीत आहे, ते आपण असं लांगून काहीतरी विचित्र करू शकत नाही. तसं आपण सर्व हिंदू धर्मातील आहोत. म्हणून मी काय पुन्हा मला म्हणतो की पहिलं जाणून घ्या, नॉलेज प्राप्त करा की आपलं कर्तव्य काय आहे, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, हे सर्व जाणून घ्या आणि त्यामध्ये प्रामाणिक मनाने ठरवा की मला काय शक्य आहे. अगदी प्रामाणिकपणे, हां, चिटिंग नाही, पळवाट शोधायचं काम नाही करायचं. मला काय बेस्ट करता येईल ते शोधून काढा आणि ते करा. आणि ते करताना हरिनाम पण घ्या, कारण हरिनामाने काय होतं, आपल्या बेस्ट ऑफ बेस्ट आपण करत आहोत त्यात पण त्रुटी असतात, त्या सर्व कार्यातल्या सर्व त्रुटी हरिनाम घेतल्याने पूर्ण होतात. असं मी म्हणत नाही आहे, 8व्या स्कंदात शुक्राचार्यांनी सांगितलं आहे भगवंताला की 100व्या यज्ञामध्ये त्रुटी झाली ना, दान दिलं पण ते पूर्ण नाही करता आलं, तो यज्ञ असफल झाला, मग ते इंद्र कसे बनणार? तर आता हे माझे भक्त आहेत बली महाराज, शुक्राचार्य, विष्णू म्हणत आहेत वामनदेव, 100वा यज्ञ सफल करा. मग त्यांनी काय म्हटलं आहे शुक्राचार्यांनी, राक्षस गुरु शुक्राचार्य, त्यांनी काय म्हटलं आहे की ज्या यज्ञामध्ये किंवा ज्या कार्यामध्ये ज्या काही अनंत त्रुटी असतात त्या तुमच्या नामसंकीर्तनाने नष्ट होतात आणि ते कार्य अपूर्ण कार्य पूर्ण आणि सिद्ध होतं. मग त्या ठिकाणी शुक्राचार्यांनी आपल्या नेतृत्वामध्ये हरिनाम संकीर्तन केलेलं आहे राक्षस गुरूंनी आणि 100वा यज्ञ सफल केलेला आहे आणि त्याच्यानंतर बली महाराज इंद्र बनलेले आहेत. कारण भगवंताची इच्छा आहे की मला त्याला इंद्र बनवायचं आहे. त्याने इंद्र बनण्याकरता 100 यज्ञ केले होते, तो संकल्प केला होता. सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपल्याला आपण आपलं बेस्ट देतो, नम्रता काय पाहिजे की माझ्या बेस्टमध्ये पण त्रुटी आहेत आणि असणार, त्या पूर्ण करण्याकरता मी हरिनाम घेणार, पण मी काहीच करणार नाही आणि फक्त हरिनाम घेणार, ही चोरी झाली, कामचोरी आणि पळवाट झाली. आणि ते भगवंताला बरोबर माहीत असते की कोण कामचोर आहे, कोण पळवाट शोधणार आहे आणि कोण प्रामाणिक आहे. त्यातलं आपण प्रामाणिक बनायचं, पळवाट शोधणार आणि चोर नाही बनायचं, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून शॉर्टकट शोधू नका कुठच्या गोष्टीची. तुम्हाला काय करता येईल त्याचं ज्ञान प्राप्त करा आणि ते शक्य तितकं करायचं आहे आपल्याला. कारण भगवंत अंतरयामी आहेत ना, तुम्हा आम्हाला कळणार नाही पण त्यांना बरोबर कळतं तुमच्या मनात काय आहे ते. त्याला आपण चिटिंग नाही करू शकत. आणि सर्व कार्यांना फळ देणारे कोण आहेत? भगवंत आहे. आणि त्यांना आपण चीट करणार मग काय प्राप्त करणार? असा आपण साधासुद्धा विचार केला पाहिजे, सिम्पल विचार. फळ देणारं कोण आहे? भगवंत आहे. त्यांना आपण चीट करू शकत नाही, त्यांना चीट करायचा प्रयत्न पण करू नये. प्रामाणिकपणे कार्य करावं आणि मग हरिनाम संकीर्तन करावं. भगवंत तुमच्या हृदयाकडे बघतात, तुमच्या कार्याकडे बघत नाहीत. भावना काय तुमची? भावग्राही जनार्दन. ठीक आहे प्रभूजी. सो आता कित्येकांना सगळ्यांना हा पक्ष आहे ना, भाद्रपद पौर्णिमापासून अमावास्येपर्यंत आहे. आता आपल्या वडिलांची तिथी आहे आणि मी आज इथे आहे, आज मला शक्य नाही कारण मी इथे आहे. तर आणखीन एक उपाय आहे, सर्व पितृ अमावास्या लास्ट दिवस, कुठची तिथी असं ना, आणि सर्व पितृ म्हणजे सगळ्या लोकांना, आपले इकडच्या तिकडच्या या वंशातले ए कुले ओ कुले सगळ्यातले जेवढे गेलेले लोक आहेत त्यांचं एकत्र तिथं आपण करू शकतो त्या दिवशी. तर मी त्या दिवशी पण बरसाण्यामध्ये असणार आहे, घरी नसणार आहे. तर मी तिकडेच कालच फोन करून फिक्स केलं आहे की तिकडे मी सकाळी माझ्या वडिलांच्या आईच्या नावाने आणि मुलीच्या नावाने तर्पण करणार आहे. एक ब्राह्मण भोजन, एक गोग्रास, एक कावळा आणि दक्षिणा एवढं करणार. आणि त्यांचा सल्ला घेतला आहे मी ब्रजवासी ब्राह्मणांचा काय करू, तेव्हा असं असं करा करणार. म्हणजे मला जे बेस्ट शक्य आहे ते मी प्रामाणिकपणे करणार आणि हरिनाम संकीर्तन पण करणार त्याच्याबरोबर. येस, फोन मायक्रोफोन. आवाज
वडील आहेत आणि आई एक्सपायर
होते, हो करायचं ना, वडिलांनी करायचं असतं,
वडिलांनी
करायचं. तसं माझी मुलगी गेली, मुलांनी करायचं बघा नीट आहे का. आई आधी गेली, वडील असले तर वडिलांनी आईचं करायचं, वडील गेले तर मुलांनी वडिलांचं करायचं, दोघंही गेले तर मुलांनी वडिलांचं आईचं दोघांचं करायचं. सोपं आहे. समजा मुलगाच नसेल तुम्हाला, म्हणजे ज्यांचे आई बाबा जात आहेत त्यांना मुलगाच नाही आहे फक्त मुलीच आहेत, तर मग त्या व्यक्तीच्या भावाचा मुलगा कोण असेल, म्हणजे काकाचा मुलगा असेल किंवा तुम्हाला मुलगा असेल, म्हणजे त्या मुलीला मुलगा असेल, तर जितकं शक्य तेवढं मुलगा बघायचा. पण मी कुठेही जा, पूर्वेला जा पश्चिमेला जा, कुठे मुलगा नाहीच आहे, मी मुलगी पण करू शकते, मित्र पण करू शकतात. 28 नावं आहेत, 28 नावं, हा नाही तर तो, तो नाही तर हा, असे 28 लेवल्स आहेत, कोण करू शकतं. कळलं मला, शक्यतो पुरुषांनी करावं. जर कुठेच दस पुरुष दिसत नसेल, मुलगा दिसत नसेल, तर मग शेवटी मुलगी पण करू शकते, मुलीचा मुलगा पण करू शकतो, पण नंबर वनवर नाही, हे नाही ते नाही तर मग ते असं. कोणी नसेल ना तर मित्र पण करू शकतो, आणि मित्र पण नसेल त्याला समजा तर कुठचाही योग्य ब्राह्मण ते करू शकतो. जसं मी एकदा, माझं कोण लागत नाहीत ते, पण माझ्या गुरु भगिनी आहेत त्या, त्यांना मुलगा पण नव्हता, तर त्यांचं मी मुलगा बनून श्राद्ध केलं केशी घाटवरती. मला ब्राह्मण काय बोलले, वृंदावनचे ब्राह्मण, की आप बहुत बड़ा पुण्य का कार्य कर रहे हैं, बहुत बड़ा पुण्य कार्य कर रहे, जिसका कोई नहीं है उसका आप पुत्र बन के कर रहे हो, ये तो पुत्र स्वयं होते हुए पिताजी का करने से भी अधिक पुण्य इसमें है, असं मला ते बोलले. तर प्रत्येक प्रामाणिक व्यक्तीला ना प्रत्येक प्रश्न उत्तर मिळतं प्रभूजी, पण चोराला मिळत नाही, त्याला करायचंच नाही, त्याला फक्त असं पळवाट पाहिजे, तो स्वतः भरकटला इतरांना भरकटणार. तर आपण सिन्सिअर असायला पाहिजे या गोष्टीवर, कर्तव्याला पाठ टाकून चालत नाही प्रभूजी. ओके, थँक्यू व्हेरी मच. एक गोष्ट सांगायची राहिली, ती पण सांगणं आवश्यक आहे, ते म्हणजे वृंदावन धाम आहे, असं धाम आहे की तुम्ही सर्वजणं इथे जगभरामध्ये श्राद्ध पक्ष पाळत असाल, आणि त्या काळामध्ये आपण काही मुंज करत नाही किंवा लग्न करत नाही किंवा ग्रहप्रवेश करत नाही, कुठचा पवित्र कार्य करत नाही, कारण का एक प्रकारचा तो असा काळ असतो की आपण आपल्या पूर्वजांची आठवण करायची, त्यांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, धन्यवाद व्यक्त करायचा, तर्पण करायचं, पूजा करायची त्यांच्या नावाने. म्हणून कोणी असं पवित्र उत्सव नाही कधी करत त्या काळामध्ये. अशाच काळामध्ये वृंदावनमध्ये एक मोठा उत्सव सुरू असतो सायमल्टेनियसली. तो कुठचा उत्सव आहे? सांजी उत्सव. त्यावेळी त्याचे मोठ्या मोठ्या कथा आहेत की सांजी म्हणजे शेणाचं रांगोळी भिंतीवरती काढलेली, जमिनीवर काढलेली, असं मोठं, म्हणजे तुमचा हा जो हॉल आहे ना त्याच्या अर्ध्या हॉलमध्ये शेणाचं असं गेरू, कसा जो गेरू रांगोळीचा असं ना गेरू, तो आपण आधी मांडतो ना गेरू, त्यावर रांगोळी काढतो आपण, तसा गेरूसारखी रांगोळी ते असं ना, त्यात शेणाचं हे मोठं मोठं, आणि तो शेण सुकलं मग त्याच्यावरती ती रांगोळी काढायची फुलांची, 10 दिवस फुलांची रांगोळी आणि पुढचे 5 दिवस रंगांची रांगोळी, अशी भव्य रांगोळी असते. त्याला म्हणतात सांजी. आणि ती सांजी जी आहे ती आपण बनवतो ना, तशी आपण रांगोळी बनवतो. ती सांजी बनवली की सांजी देवीला ती संध्याकाळी अर्पण करायची, तिचं पूजन करायचं. असा मोठा उत्सव असतो प्रत्येक मंदिरामध्ये. जसं झुलामध्ये प्रत्येक मंदिरात झुला असतो ना, तसं प्रत्येक मंदिरामध्ये सांजी उत्सव असतो. राधाराणी, नंदगाव, तू कुठे पण जा, वृंदावन 7 मंदिरात, 500 मंदिरामध्ये सर्व ठिकाणी सांजी असते. ते गोपींचा उत्सव आहे आणि त्या सांजी उत्सवाकरता सर्व गोपी फुलं निवडायला जायचे. पाडरवन, कुसुमवन, प्रेमवन सगळ्या ठिकाणी जाऊन जाऊन फुलं निवडायची आणि त्या फुलांची सांजी बनवायची. मग त्याला तिकडे येऊन कृष्णजना चिडवायचे, त्यांना माळी बनवून ठगवायचे आणि अशा खूप खूप लीला आहेत. मग त्या गोपी धावत धावत जाऊन संध्याकाळी सांजी बनवायच्या. मग सांजी देवी भिंतीवरती शेणाची बनवायची, मग त्याची पूजन करायचं आणि सांजीला अर्पण करायची. मग लोक दर्शन करायला येणार असा तो सुंदर उत्सव आहे. तो नेमका भाद्रपद पौर्णिमा तो भाद्रपद अमावास्या ह्या काळातच असतो. पहिले 10 दिवस फुलांची सांजी आणि दुसरे 5 दिवस रंगांची सांजी. आता त्याचे फोटो येणं सुरू होईल व्हॉट्सॲपवरती, मोठे मोठे भव्य भव्य. तुम्ही सगळ्या महाराष्ट्रीयन बायकांना अशा संकुचित व्हाल त्या सांजी बघून की एवढी डिझाईन ते कशी करतात. फक्त दुपारी 1 ते संध्याकाळी 5 दरम्यान बनवतात, 5 आवर्स. आणि 5 दर्शनाला ओपन होते सांजी मध्ये, 5 ते 9 लोक दर्शनाला येतात टर्न बाय टर्न. मग त्यात ख्याती पण आहे की यांची सांजी खूप उत्कृष्ट असते, हे जरूर जायला पाहिजे. मग इतर जा, तिकडे जा, ती आज खूप छान आहे पण ह्यांची परमनंट चांगली असते असं तिकडे ख्याती आहे सगळी. कुठच्या मंदिराची सांजी खूप सुंदर असते. असं सुंदर सुंदर उत्सव कृपेने, देवाच्या कृपेने आम्ही अनुभवले आहेत. एवढं सुंदर वातावरण आहे. त्याच काळात श्राद्ध पण चालू आहेत, पण त्याच काळामध्ये दुपारपासून बायका बिझी असतात संध्याकाळपर्यंत सांजी बनवण्यामध्ये. सांजी देवी हे पार्वतीचं एक रूप आहे आणि कृष्णाच्या लीलेमध्ये, गोपींच्या लीलेमध्ये सहभागी होण्याकरता म्हणून ती लीला प्रकट केलेली आहे, सांजी लीला. बोलो सांजी लीला महोत्सव की जय.